नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी पणजेंत गोमंतभूमी जनक परशुराम पुतळ्याक भेट दिली. गोंयाक परशुराम भूमी म्हणटात, साक्षात परशुराम कशे आशिल्ले ते जाणून घेवपाक आपण ही भेट दिल्या अशें ह्या वेळार राज्यपालान म्हळां. गोंय राज्याक सांस्कृतीक इतिहासाचे गिरेस्त अशें दायज आसा, तशेंच गोंय हे 100% साक्षर आशिल्ले राज्य अशें ह्या वेळार राज्यपालान म्हळां. ह्या वेळार पणजे महापालिकेचे महापौर रोहित मनसेरातूय हजर आशिल्ले.
According to mythology and belief of a large number of Parshuram, Lord Parshuram had a role. The story as it goes, I don't have to tell you, you all know it. So I was told there's a statue here. And ever since I learned that, I wanted to come and pay my respects. Because my job is to cherish Goan culture, literature, its heritage.
मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी पणजे आझाद मैदानाचेर टीबी कुन्ना हांकां तांच्या पुण्यतिथी निमतान आर्गां ओपली. स्वातंत्र्य संघर्शाक आपले जिवीत ओपून गोंयच्या मुक्ती खातीर झुजपाची प्रेरणा तांणी गोंयकारांक दिली. गोंयच्या मुक्ती दिवपाच्या लढ्यात तांचे म्हत्वाचे योगदान आसा अशें मुख्यमंत्र्यान ह्या वेळार म्हळें. ह्या वेळार वीज मंत्री सुदीन ढवळीकर तशेंच वरिश्ठ सरकारी अधिकारी हजर आशिल्ले.
टीबी कुन्ना हांच्या डेथ एनिवर्सरी सगळ्यात पहिल्यात पहिली टीबी कुन्ना हांकां आर्गां ओपता. गोंय सरकारच्या वतीन, गोंयच्या लोकांच्या वतीन तांच्यांनी केल्ले डेडिकेशन्स गोंया खातीर, गोंयच्या फ्रिडम स्ट्रगला खातीर, ते गोंयचे फ्रिडम स्ट्रगल मुवमेंटांतले हिरो आशिल्ले. तांच्यांनी सगळ्यांत पयले ज्यांच्यांनी भारत स्वतंत्र जाता आसतना, जावं ते महात्मा गांधीजी आसतले, सुभाषचंद्र बोस आसतले, हांच्या बरोबर डायरेक्ट कॉर्डिनेशनान आशिल्ले. तांच्यांनी केल्ल्या डेडिकेशना खातीर 1961 गोंय मुक्त जाले.
कामगार आणि रोजगार आयुक्ताच्या कार्यालयान कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या गोय विभागीय कार्यालयाच्या जोडपालवान सेवा पखवाडा मोहिमेचो एक भाग म्हणून 29 सप्टेंबराक सकाळी 10:30 मल्टीपर्पज हॉल संस्कृती भवन पाटो पणजे हांगा उद्देगीक कामगार आणि उद्योजकां खातीर जागृताय कार्यावळीचे आयोजन केला. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी कामगार आणि रोजगार मंत्री आतानासियो मोन्सेरात हांच्या हजेरेंत कार्यावळीचे उक्तावण जातले. कामगार सचिव संदीप जॅकीस, कामगार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अतिरिक्त आयुक्त आरिफ लोहानी, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची अध्यक्ष प्रतिमा धोंड, कामगार भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सीबीटी सदस्य सचिन सबनीस, कामगार आणि रोजगार आयुक्त राजेश आसगावकार, विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रामकृष्ण मीणा, अतुल कोटकार आणि हेर अधिकारी या कार्यावळीक उपस्थित असतले. टपाल खात्यान इनलँड स्पीड पोस्ट दरात सुदारणा केल्या आणि विश्वासार्हता, सुरक्षितता आणि गिरायकाच्या सोयी खातीर नवी खाशेलेपणां लागू केल्यात. सुधारित दर फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसान लागू जातले अशें संचारण मंत्रालयान सांगला. अंतराप्रमाण स्पीड पोस्टाचे दर 70 रुपया ते 93 रुपया मेरेन सुदारल्यात. स्पीड पोस्टाच्या वस्तूचेरूय जीएसटी लागू जाती अशें मंत्रालयान म्हळां. विद्यार्थ्यां खातीर स्पीड पोस्ट सेवांची सुलभताय वाडोवपा खातीर स्पीड पोस्ट दराचेर 10% सवलत दिल्या. ह्या भायर नव्या व्हड प्रमाणात वापर करपी गिरायकांक 5% खाशेली सवलत दितले. फोंडेच्या फार्मागुडीत येवपी आदिवासी स्वातंत्र्य झुजारी संग्रहालयाचो भाग म्हणून आदिवासी संशोधन संस्था भारताच्या स्वातंत्र्य संघर्षात योगदान दिवपी आदिवासी स्वातंत्र्य झुजारांच्यो अस्सल वस्तू, यादस्तीक आणि वैयक्तिक वस्तू एकठ्या करता. गोंयच्या आदिवासी स्वातंत्र्य झुजारांकडेन संबंधित अशो खंयच्योय वस्तू, कागदपत्रां, फोटो, पत्रां वा वैयक्तीक वस्तू खंयच्या वळखीच्या मनशाकडेन नासल्यार तांणी मुखार येवन सामायिक करपाची विनवणी केल्या. तांचे दायज तिगोवन दवरपाक आनी फुडल्या पिळग्यां खातीर तांच्या बलिदानाची याद करपाक आनी मान दिवपाक हे योगदान म्हत्वाचें थारतले. कलाकृती सामायिक वदान करपाक गोवा राज्य अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडच्या कार्यालयात भेट दिवची. शिरगाव लईराई देवी देवस्थानात आता धोंदण नोंदणी करप बंधनकारक केला. धोंदण नोंदणी खातीर देवस्थान समितीन खासा अर्ज तयार केल्यात. आशिया कप क्रिकेटात दुबईत झाल्या सुपर 4 स्टेजाच्या निमण्या मॅचीत भारतान श्रीलंकेक नाट्यमय आणि तीव्र सुपर ओव्हरीत हारयला. ह्या जैत्याक लागून भारतीय पंगडान आपलो जैताचो क्रम 6 मॅची मेरेन वाढयला. प्रथम निसांकाक सामनावीर म्हणून जाहीर केलो. पणजे वेचायेन नोंद केला त्याप्रमाणे पणजेत कमाल तापमान 30.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान 23.7 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता. वारेवराक 30 ते 40 किलोमीटर वेगान व्हांवतले, ताचो वेग 50 किलोमीटर इतलो वाडूं येता अशें वेधशाळेन कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.